सुपरहिट्स 93.5 फॅरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत. सुपरहिट गप्पा सुरुवात आणि या गप्पांमध्ये ना बिग बॉस 14 विषयी सांगणार आहे मी तुम्हाला. म्हणजे आता सध्या खरं तर सगळीच मंडळी अशी तयार झाली आहेत की बिग बॉस मध्ये राहू शकतील, हो स्टे करू शकतील, सस्टेन करू शकतील, कारण आपण लॉकडाऊन मध्ये अगदी तसाच सगळा काळ अनुभवला आहे. पर फिर भी जाएंगे तो उसमें सेलिब्रिटी राइट. और आकांक्षा पुरी, इनके बारे में काफी बातें हो रही है. जी हाँ, इनके एक्स बॉयफ्रेंड अभी अभी ताजा सीजन में थे आणि तो वाद चांगलाच गाजला होता. सो या सीजन मध्ये तिचं असणं खूप स्वाभाविक आहे. लेट्स सी कुछ ज्यादा तयार होके आएंगे सेलिब्रिटीज, क्योंकि 3 महीने वो ऑलरेडी बिग बॉस के घर में खुद के घर में लॉकडाउन होके यहाँ पे आएंगे. सो लेट्स सी फॉर द बेस्ट. और फिलहाल रेड एफएम पे ट्रेंडिंग गाना श्रुति की तरफ से 93.5 रेड एफएम बजाते रहो.